आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। अंतराळात दोन उपग्रहांची जोडणी करण्यासाठीच्या स्पेडेक्स मोहिमेचं इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण। पुढच्या 100 दिवसात करायच्या कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा। नववर्षाच्या स्वागतासाठी राज्यातील पर्यटन स्थळांवर गर्दी, प्रशासनही सज्ज। जेजुरीत सोमवती अमावस्या आणि लातूरसह अन्य जिल्ह्यात दर्शवेळा अमावस्या उत्साहात साजरी। आणि बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेत ऑस्ट्रेलियाची 2-1 आघाडी। आता सविस्तर बातम्या। भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं आपल्या स्पेडेक्स मोहिमेअंतर्गत काल श्रीहरिकोटा इथल्या उपग्रह प्रक्षेपक तळावरून 2 उपग्रह अवकाशात सोडले। या मोहिमेअंतर्गत अंतराळात 2 उपग्रहांची जोडणी अर्थात डॉकिंग करण्यात येणार आहे। काल SDX-1 आणि SDX-2 हे दोन्ही उपग्रह पृथ्वीपासून काही अंतरावरील आपापल्या कक्षांमध्ये स्थिरावले। आगामी काही दिवसात दोन्ही उपग्रहांमधील अंतर कमी होईल आणि त्यानंतर डॉकिंगची प्रक्रिया सुरू होईल, असं इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी सांगितलं। चंद्रयान मोहीम आणि भारतीय अंतरिक्ष स्थानकासारख्या महत्वाकांक्षी मोहिमांसाठी स्पेडेक्स मोहीम अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे। या मोहिमेच्या यशानंतर अंतराळात 2 उपग्रह एकमेकांशी जोडणं अथवा विलग करण्याचं तंत्रज्ञान विकसित केलेला भारत जगातला 4था देश ठरेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विविध मंत्रालयांच्या पुढील 100 दिवसातल्या नियोजित कामांचा आढावा घेतला। कृत्रिम प्रज्ञेचा वापर करून रस्ते सुरक्षा वाढवण्यावर भर द्यावा। चित्रपट निर्मात्यांना राज्यात चित्रीकरण करण्यासाठी एक खिडकीद्वारे तत्काळ ऑनलाईन परवानगी द्यावी। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यावर एक चांगला व्यावसायिक चित्रपट तयार करावा, त्यासाठी शासनाकडून अनुदान देण्यात यावं, अशा विविध सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या प्रभावी गतिमान दर्जेदार अंमलबजावणीसाठी आणि लोकसहभागासाठी महाआवास अभियान राबवावं, या आवास योजनेतलं प्रत्येक घर सौर ऊर्जेवर करावं, ग्रामविकासाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवाव्यात, असं मुख्यमंत्री म्हणाले। आज 31 डिसेंबर सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचं स्वागत करण्याचा दिवस। नव्या वर्षाचं उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यासाठी नागरिक उत्सुक असून विविध पर्यटन स्थळं नागरिकांनी फुलून गेली आहेत। तिथल्या प्रशासनानंही यासाठी जय्यत तयारी केली आहे। मुंबईतल्या समुद्र किनाऱ्यांवर रात्रीच्या वेळी येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट विविध बस मार्गांवर रात्री 25 जादा बसगाड्या सोडणार आहे। तसंच नागरिकांना दक्षिण मुंबईतील विविध ऐतिहासिक तसंच प्रेक्षणीय स्थळांचा फेरपटका नवीन वातानुकूलित दुमजली इलेक्ट्रिक बसद्वारे घडवण्याच्या हेतूनं बेस्टतर्फे आज हेरिटेज टूर चालवण्यात येणार आहेत। नवीन वर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर पुण्यात 3000 पोलीस अधिकारी कर्मचारी आणि 700 वाहतूक पोलीस तैनात करण्यात येणार आहेत। शहरात 23 ठिकाणी तपासणी करण्यात येणार आहे। पहाटे 5 वाजेपर्यंत मद्याची दुकानं सुरू ठेवण्याला परवानगी आहे। यासंबंधीच्या नियमांचं पालन न करणाऱ्या पब आणि हॉटेल्सवर कारवाई केली जाईल, असा इशारा पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे। नववर्षाच्या स्वागताला कोकणात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या देखील वाढली आहे। या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलीस प्रशासनानं बंदोबस्ताची पूर्ण तयारी केली आहे। समुद्र किनारी जाणाऱ्या पर्यटकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केलं आहे।
जिल्हा प्रशासन सर्व पर्यटकांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी सज्ज आहे। या ठिकाणी कुठल्या प्रकारच्या दुर्घटना होऊ नये म्हणून समुद्र किनारी आम्ही मोठा बंदोबस्त तैनात केलेला आहे। त्यासाठी आम्ही सागर रक्षक दल, त्याचबरोबर मच्छीमार बांधव, स्थानिक गावकरी यांची सुद्धा मदत आम्ही सर्वजण घेणार आहोत। मला आपल्या माध्यमातून सर्वांना आवाहन करायचं आहे की समुद्र किनारी जेव्हा आपण जात आहात तेव्हा पाण्यामध्ये उतरताना तिथल्या खोलीचा अंदाज घेतला पाहिजे। कुठल्याही प्रकारचं आततायी वर्तन त्या ठिकाणी व्हायला नको। अनेक दुर्घटना आपल्याकडे समुद्र किनाऱ्यावरती झाल्याच्या घटना यापूर्वी झालेल्या आहेत, त्या घटना होऊ नयेत म्हणून सर्वांनी दक्षता घ्यावी, अशा प्रकारची विनंती मला आपल्या सर्वांना करायची आहे। दुसरी महत्वाची बाब मला सांगायची आहे, आपल्याकडे नवीन वर्षाचं स्वागत करताना दारू पिऊन कुणीही वाहन चालवू नये, कारण दारू पिऊन वाहन चालवणे होणाऱ्या ज्या घटना आहेत, दुर्घटना आहेत आणि त्यातून होणारा जो काही जीवित आणि मालमत्तेचं हानी आहे याची आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे।
कोरेगाव भीमा इथं उद्या होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी 5,000 पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे 1,000 जवान आणि 750 पोलीस अधिकारी तैनात असतील असं पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं. कोरेगाव भीमा परिसरात 45 ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. 300 सीसीटीव्ही, 10 ड्रोन आणि 50 पोलीस टॉवरद्वारे परिसरात देखरेख ठेवली जाईल. चोरीच्या घटना रोखण्यासाठी विशेष पोलीस पथकही तैनात असेल असं अमितेश कुमार यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
महालक्ष्मी दिनदर्शिका जिथे जिथे साक्षात लक्ष्मी वसे तिथे.
नव्या वर्षाचे स्वागत DN शिर्के यांच्या महालक्ष्मी दिनदर्शिकेने करा.
येत्या 15 जानेवारीला होणाऱ्या लष्कर दिन संचलनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप आणि सेंटर परेड मैदानावर काल लष्कर दिन संचलनाची रंगीत तालीम झाली. 15 जानेवारीला होणारं लष्कर दिन पथसंचलन नागरिकांना पाहता येणार आहे. त्यासाठीच्या नोंदणीकरता तयार केलेल्या मोबाईल एप्लिकेशनचं उद्घाटनही यावेळी झालं. यंदाच्या लष्कर दिन संचलनाला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी उपस्थित राहणार आहेत. रब्बी हंगामात शेतशिवारातल्या पिकांची, शेतातल्या धान्याची पूजा करून नंतर मित्रपरिवारासोबत विशिष्ट पदार्थांसह वनभोजनाचा आनंद देणारी दर्शवेळा अमावस्या लातूर जिल्ह्यात काल साजरी झाली. माणसाला निसर्गाजवळ घेऊन जाऊन त्याचं निसर्गाशी घट्ट नातं विणणाऱ्या या सणाविषयी माहिती देताना लातूरचे अशोक अग्रवाल म्हणाले,
वेळा अमावस्या हा सण दिवाळीच्या दुसऱ्या अमावस्याला येतो. कर्नाटक सीमावर्ती मध्य भाग आणि महाराष्ट्र लगत सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर ह्या जिल्ह्यामध्ये हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. ह्या सणाचं महत्व म्हणजे रब्बीचं पूर्ण पीक भरलेलं असतंय आणि आज ह्या ठिकाणी शेतामध्ये कुपी करून 5 पांडवाची आणि लक्ष्मीची ह्या ठिकाणी काळी आईची पूजा केली जाते आणि आज ह्या दिवशी सर्व नातेवाईक मित्र परिवार यांना शेतामध्ये बोलून आज विशेष करून आंबील, भजी, तिळाची पोळी याचा वनभोजनाचा स्वाद हे सर्व जण येऊन घेत असतात.
जेजुरी गडावर काल सोमवती अमावस्या यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दुपारी 1 वाजता देवाच्या उत्सवमूर्तींचा पालखी सोहळा करहास्नानासाठी काढण्यात आला. यावेळी देवसंस्थांच्या वतीनं बंदुकीच्या फैरी झाडून सलामी देण्यात आली. भाविकांनी येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट असा जयघोष करत भंडाऱ्याची उधळण केली. सोमवती अमावस्येसाठी जेजुरीत काल सुमारे 4 लाख भाविक दाखल झाले होते. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल परभणी जिल्ह्याला भेट दिली. न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी आणि आंबेडकरी चळवळीचे नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांनी त्यांचं सांत्वन केलं. आठवले यांनी काल बीड जिल्ह्यात मस्साजोग इथं सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचीही भेट घेऊन सांत्वन केलं. या हत्याकांड आणि खंडणी प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी तसंच या प्रकरणाचा तपास जलदगतीनं करण्यात यावा यासाठी केंद्रीय गृहमंत्री आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं आठवले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. दरम्यान चित्रपट अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याबद्दल आमदार सुरेश धस यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. शिवसेनेचे माजी खासदार आणि ठाण्याचे पहिले महापौर सतीश प्रधान यांच्या पार्थिव देहावर काल ठाण्यातल्या जवाहरबाग स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रधान यांचं रविवारी वृद्धापकाळानं निधन झालं होतं. नामवंत शल्यचिकित्सक डॉ सुप्र शेंदरकर यांचं काल पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. नांदेड, कोल्हापूर, अमरावती इथं त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून काम केलं होतं. पुण्यातल्या ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधीक्षक तसंच राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेचे सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केलं होतं. मुंबईत झालेल्या कॅडेट वयोगटाच्या राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेत धाराशिव जिल्ह्यातल्या ओमप्रसाद निंबाळकर यानं 90 किलोपेक्षा जास्त वजनी गटात सुवर्णपदक मिळवलं. या सुवर्णपदकासह त्यानं राष्ट्रीय ज्युदो स्पर्धेतलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या पुरुष क्रिकेट संघांदरम्यान सुरु असलेल्या बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतला चौथा सामना ऑस्ट्रेलियानं 184 धावांनी जिंकला. या विजयासह ऑस्ट्रेलियाच्या संघानं मालिकेत 2-1 अशी आघाडी मिळवली आहे. तसंच भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपदाची अंतिम फेरी गाठण्याची शक्यताही कमी झाली आहे. चौथ्या सामन्याच्या 5व्या दिवशी भारतासमोर विजयासाठी 340 धावांचं लक्ष्य होतं, मात्र भारताचा दुसरा 155 धावातच आटोपला. हवामान. राज्यात आज सर्वत्र हवामान कोरडं राहील, तसंच येत्या दोन दिवसात किमान तापमानात काहीशी घट होण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अंतराळात दोन उपग्रहांची जोडणी करण्यासाठीच्या स्पेडेक्स मोहिमेचं इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण. पुढच्या 100 दिवसात करायच्या कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा. नववर्षाच्या स्वागतासाठी राज्यातील पर्यटन स्थळांवर गर्दी, प्रशासनही सज्ज. जेजुरीत सोमवती अमावस्या आणि लातूरसह अन्य जिल्ह्यात दर्शवेळा अमावस्या उत्साहात साजरी. आणि बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेत ऑस्ट्रेलियाची 2-1 आघाडी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.